उत्पत्ती अध्याय 16. अब्रामाला आपली पत्नी साराय हिच्यापासून मूल झाले नाही, परंतु तिची एक मिस्री दासी होती जिचे नाव हागार होते. साराय अब्रामाला म्हणाली, परमेश्वराने मला मूल होण्यापासून वंचित ठेवले आहे, तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा, कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील. अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले. अब्राम कनान देशात 10 वर्षे राहिल्यानंतर अब्रामाची पत्नी साराय हिने आपली मिस्री दासी हागार ही आपला पती अब्राम याला पत्नी म्हणून दिली. त्याने हागार सोबत शरीर संबंध केले आणि अब्रामापासून ती गरोदर राहिली. आणि जेव्हा तिने पाहिले की आपण गरोदर आहोत, तेव्हा ती आपल्या मालकिनीकडे तिरस्काराने पाहू लागली. नंतर साराय अब्रामाला म्हणाली, माझ्यावरचा अन्याय तुमच्यावर असो, मी आपली दासी तुम्हास दिली आणि आपण गरोदर आहो हे लक्षात आल्यावर मी तिच्या दृष्टीने तुच्छ झाले. परमेश्वर तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये न्याय करो. परंतु अब्राम सारायला म्हणाला, तू हागारीची मालकीन आहेस, तुला काय पाहिजे तसे तू तिचे कर. तेव्हा साराय तिच्या बरोबर निष्ठुरपणे वागू लागली, म्हणून हगार तिला सोडून पळून गेली. शूर गावाच्या वाटेवर वाळवंटातील एका पाण्याच्या झऱ्याजवळ हगार परमेश्वराच्या एका देवदूताला आढळली. देवदूत तिला म्हणाला, सारायचे दासी हगारे, तू येथे का आलीस, तू कुठे जात आहेस? हगार म्हणाली, माझी मालकीन साराय हिच्यापासून मी पळून जात आहे. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या मालकिनीकडे परत जा आणि तिच्या अधिकारात तिच्या अधीनतेने रहा. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तुझी संतती मी इतकी बहुगुणित करीन कि ती मोजणे शक्य होणार नाही. परमेश्वराचा दूत तिला असे सुद्धा म्हणाला, तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू इश्माएल म्हणजे परमेश्वर ऐकतो असे ठेव, कारण प्रभूने तुझ्या दुःखाविषयी ऐकले आहे. इश्माएल जंगली गाढवासारखा मनुष्य असेल, तो सर्वांविरुद्ध असेल आणि सर्व लोक त्याच्या विरुद्ध असतील आणि तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्या पासून वेगळा राहील. नंतर तिच्याशी बोलणारा जो परमेश्वर, त्याचे नाव तू पाहणारा देव आहेस असे तिने ठेवले, कारण ती म्हणाली, जो मला पाहतो त्यास मी येथेही मागून पाहिले काय? तेव्हा तेथील विहिरीला बैर लहाय रोई असे नाव पडले. पहा, ती कादेश व बेरेद यांच्या दरम्यान आहे. हगारेने अब्रामाच्या पुत्राला जन्म दिला आणि ज्याला हगारेने जन्म दिला त्या त्याच्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल ठेवले. हगारेला अब्रामापासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम 86 वर्षाचा होता.